चीनीमंडी.com पॉडकास्ट। उत्तर प्रदेशामध्ये सध्याच्या गाळप हंगामात आतापर्यंत 19,328 करोड रुपये उसाचे पैसे भागवले। उत्तर प्रदेश सरकारने ऊस शेतकऱ्यांच्या खात्यात सध्याच्या गाळप हंगामाचे 19,328 करोड रुपये जमा केले आहेत। हे ऑक्टोबर आणि मे मध्ये गाळप अवधी दरम्यानचे पैसे भागवण्यात आले, ज्यामध्ये लॉकडाऊनचे 2 महिनेही सामील आहेत। एकूण योगी सरकारने सत्ता आल्यानंतर 2017 पासून आतापर्यंत ऊस शेतकऱ्यांचे जवळपास 98,382 करोड रुपये भागवलेले आहेत। ही माहिती ऊस मंत्री सुरेश राणा यांनी ट्विटरवर दिली। त्यांनी ट्विट केले होते की माननीय मुख्यमंत्री जी यांच्या निर्देशावरून 38 महिन्यात ऊस शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षापासून प्रलंबित बाकीसह 98,382 करोड भागवले गेले, जे गेल्या सरकारच्या 5 वर्षाच्या कार्यकाळापेक्षाही जास्त आहेत। राज्य सरकारचे प्रवक्ता यांच्यानुसार जवळपास 35,000 ते 40,000 शेतकरी साखर उद्योगाशी थेट जोडले होते। ऊस गाळपामध्ये रोज 10 लाख कर्मचारी होते। गेल्या वर्षाप्रमाणे उत्तर प्रदेश पुन्हा साखर उत्पादनामध्ये पहिल्या स्थानावर राहिला। सध्याच्या गाळप हंगामात जवळपास 1,250,000 क्विंटल साखर उत्पादन केले गेले आहे। प्रवक्ता यांनी सांगितले की उत्तर प्रदेश सरकारने लॉकडाऊनच्या दरम्यान कृषी उपकरणांना पीक तोडणीसाठी शेतापर्यंत नेण्याची परवानगी दिली, उर्वरक आणि बी बियाण्यांची दुकाने उघडण्याची सुद्धा परवानगी दिलेली आहे।